दशक तेरावा समास सहावा लघुबोध श्रीराम जे जे बोली जेती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी श्रीराम यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे श्रीराम पंचभूतांचा विचार नावरूप सारा सार तोची बोलिला निर्धार सावध ऐका श्रीराम पृथ्वी आप तेज वायो आकाश नावे बोलिली सावकास आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा श्रीराम पृथ्वी म्हणजे ते धरणे आप म्हणजे ते पाणी तेज म्हणजे अग्नी तरणी सदेजादिक श्रीराम वायो म्हणजे तो वारा आकाश म्हणजे पैस धसारा आता शाश्वत ते विचारा आपले मनी श्रीराम एक शीत चाचपावे म्हणजे वर्म पडे ठावे तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे श्रीराम पृथ्वी रचते आणि खचते हे तो प्रत्ययास येते नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये श्रीराम म्हणून रचते ते खचते आपतेही आटोन जाते तेजही प्रकटोन विजते वारेही राहे श्रीराम अवकाश नाममात्र आहे तेही विचारिता न राहे एवं पंचभूतिक राहे हेतो घडेना श्रीराम ऐसा पाचा भूतांचा विस्तार नाशिवंत हा निर्धार शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा श्रीराम तो आत्मा कोणास कळेना ज्ञाने विण आकळेना म्हणून या संतजना विचारावे श्रीराम विचारिता सज्जनांसी ते म्हणती के अविनाशी जन्म मृत्यु आत्मयासी बोलोच नये श्रीराम निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार निराकार आणि आकार विवेके ओळखावा श्रीराम निराकार जाणावा नित्य आकार जाणावा अनित्य यास बोलिजे नित्यानित्य विचारणा श्रीराम सारी भासे असार आणि असारी भासे सार सारा सार विचार शोधून पाहावा श्रीराम पंचभूतिकते माईक परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे श्रीराम चहूभूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सधन नेहटून पाहता भिन्न गगन आणि वस्तू श्रीराम उपाधी योगेची आकाश उपाधी नसता निराभास निराभास ते अविनाश तैसे गगन श्रीराम आता असो हे विवंचना परंतु जे पाहाता नासेना ते गेतेची अनुमाना विवेके आणावे श्रीराम परमात्मा तो निराकार जाणिजे हा विचार सार आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे श्रीराम देहास अंत येता वायो जातो तत्वता हे लटिके म्हणाल तरी आता श्वासो श्वास धरावा श्रीराम श्वास कोंडता देह पडे देह पडता म्हणती मढे मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी श्रीराम देहा वेगळा वायो न करी वायो वेगळा देह न करी विचार पाहता काहीच न करी एका वेगळे एक श्रीराम उगे न पाहता मनुष्य दिसे विचार घेता काहीच नसे अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे श्रीराम करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छे सारखे व्हावे इच्छे सारखे न होता मानावे अवघेच वाव श्रीराम म्हणून करता नव्हे की आपण तेथे भोगता कैचा कोण हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे श्रीराम। अविचार आणे विचार जैसा प्रकाश अंधकार, विकार आणे निर्विकार एक नव्हे की श्रीराम। जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना, खरे तेचे अनुमाना कदा न ये श्रीराम। प्रत्ययास बोलिजे न्याये अप्रत्यये तो अन्याये, जात्या अंधास परीक्षा काये नाना रत्नाची श्रीराम। म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेशी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लघुबोधनाम समास सहवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक तेरावा, समास सातवा, प्रत्यय विवरण। श्रीराम निर्मळ निश्चळ निराभास, तयास दृष्टांत आकाश, आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस श्रीराम। आधी पैस मग पदार्थ, प्रत्यये पाहाता यथार्थ, प्रत्यये विण पाहाता व्यर्थ सकळ काही श्रीराम। ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचळ, तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा श्रीराम। घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवरता अर्थ दोहींचा भिन्न आहे श्रीराम। भूत म्हणजे जितुके जाले, जाले तितुके निमाले, चंचळ आले गाणी गेले ऐसे जाणावे श्रीराम। अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा नळ, दोन्ही जळोन तत्काळ विझोन जाती श्रीराम। ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायो चंचळ जाती, परीक्षवंत परीक्षिती खरे की खोटे श्रीराम। जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मानात्मा विवेक, जगा वर्तविता जगन्नायक तयास म्हणावे श्रीराम। जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा, अवघा मिळोन चंचळात्मा निश्चळ नवे श्रीराम। निश्चळते परब्रह्म जेथे नाही दृश्य भ्रम, विमळ ब्रह्म ते निब्रह्म जैसे तैसे श्रीराम। आधी आत्मानात्म विवेक थोर, मग सारासार विचार, सारासार विचारे संहार प्रकृतीचा श्रीराम। विचारे प्रकृती संहारे दृश्य अस्ताच वोसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे श्रीराम। चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतच गेला, उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी श्रीराम। अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो काही एक श्रीराम। निस्संदेह अर्थ चालिला तरी आत्मा निस्संदेहची झाला, अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी श्रीराम। नवरसिक अर्थ चाले श्रोते तद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले चाटची अवघे श्रीराम। जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा श्रीराम। उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नाकारची झाले, लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची बैसे श्रीराम। पदार्थ वर्णनावघे किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समदावे होये की नव्हे श्रीराम। जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले, हित अनहित परीक्षिले परीक्षवंती श्रीराम। या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे काही एक श्रीराम। नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली, ऐशी चुकताच गेली जन्मवरी श्रीराम। सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलिला, लोकी शब्द अमान्य केला भगवंतांचा श्रीराम। म्हणून नाना दुःखे भोगिती सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती परिते कैचे श्रीराम। उदंड सुख जया लागले वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता श्रीराम। शहाण्याने ऐसे न करावे सुख होये तेची करावे, देवासी धुंडित जावे ब्रह्मांडा परते श्रीराम। मुख्य देवची ठाई पडिला मग काय उणे तयाला, लोकवेडे विवेकाला सांडून जाती श्रीराम। विवेकाचे फळते सुख अविवेकाचे फळते दुःख, यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे श्रीराम। कर्तयासी ओळखावे यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परम दुःखी श्रीराम। आता असो हे बोलणे कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुको नये श्रीराम। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यये विवरण नाम समास सात्वा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक तेरावा, समास आठवा, कर्ता निरूपण। श्रीराम श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयेसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले श्रीराम। तव बोलिले सभा ना एक, जे बोलिके एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोती सागर ऐकावे श्रीराम। एक म्हणती कर्ता देव, एक म्हणती कोण देव, आपुलाला अभिप्राव बोलते झाले श्रीराम। उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ मानती जनी श्रीराम। कोणी एक ऐसे म्हणती कर्ता देव मंगळमूर्ती, एक म्हणती सरस्वती सर्वकरी श्रीराम। एक म्हणती कर्ता भैरव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती बीरे देव, एक म्हणती भगवती श्रीराम। एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्वकरी नारायणो श्रीराम। एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती मगवंत करता केशवराज श्रीराम। एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्वकरी श्रीराम। एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती यज्ञ करता सकळ काही श्रीराम। एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरत्री करी सर्व काही श्रीराम। एक म्हणती तुकाई, एक म्हणती येमाई, एक म्हणती सटवाई सर्व करी श्रीराम। एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता एकची आहे श्रीराम। एक म्हणती विरण्णा करता, एक म्हणती बसवण्णा करता, एक म्हणती रेवण्णा करता सर्व काही श्रीराम। कोणी म्हणती रवळ्या करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही श्रीराम। एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता वोढ्या जगन्नाथ श्रीराम। एक म्हणती ब्रह्मा करता, येक म्हणती विष्णू करता, येक म्हणती महेश करता निश्चयेसी श्रीराम, येक म्हणती प्रजन्य करता, येक म्हणती वायो करता, येक म्हणती करुणा करता निर्गुण देव श्रीराम, येक म्हणती माया करी, येक म्हणती जीव करी, येक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग श्रीराम, येक म्हणती प्रयत्न करी, येक म्हणती स्वभाव करी, येक म्हणती कोण करी कोण जाणे श्रीराम, ऐसा कर्त्याचा विचार पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर खरे मानावे श्रीराम, जेही जो देव मानिला करता म्हणती तयाला, ऐसा लाकांचा गलबला ओसरेना श्रीराम, आपुलाल्या स्वाभिमाने निश्चयेची केला मने, याचा विचार पाहणे घडेचिना श्रीराम, बहुलोकांचा बहुविचार अवघारा हो द्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे श्रीराम, श्रोती भावे सावधान निश्चये तोडावा अनुमान, प्रत्यये मानावा प्रमाण जाणते पुरुषी श्रीराम, जे जे कर्तयाने केले ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की श्रीराम, केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडेना श्रीराम, पंचभूतास वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यास आले श्रीराम, पंचभूता वेगळे निर्गुण तेथे नाही कर्तेपण, निर्विकारास विकार कोण लावू शके श्रीराम, निर्गुणास कर्तव्य न घडे सगुण जाल्यात सापडे, आता कर्तव्यता कोणेकडे बरे पाहा श्रीराम, लटिक्याचा कर्ता कोण हे पुसणेची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची झाले श्रीराम, येक सगुण येक निर्गुण कोठे लावू कर्तेपण, या अर्थाचे विवरण बरे पाहा श्रीराम, सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आहे झाले, निर्गुणास कर्तव्य लाविले नवचे की कदा श्रीराम, तेथे कर्ताची दिसेना प्रत्यये आणावा अनुमाना, दृश्य सत्यत्वे असेना म्हणोनिया श्रीराम, केले ते अवघेची लटिके तरी करता हे बोलणेची फिके, वक्ता म्हणे रे विवेके बरे पाहा श्रीराम, बरे पाहाता प्रत्यय आला तरी का करावा गलबला, प्रचित आलिया आपणाला अंतर्यामी श्रीराम, आता असो हे बोलणे विवेकी तोची हे जाणे, पूर्व पक्ष लागे उडवणे येरवी अनुर्वाच श्रीराम, तव श्रोता करी प्रश्न देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हे चिनरूपण बोलिले असे श्रीराम, इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास आठवा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक तेरावा, समास नववा, आत्मविवरण। श्रीराम आत्मयास शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे हेतो प्रकटची आहे श्रीराम, देह अन्नचे खायेना तरी आत्मा कदापि जगेना, आत्म्या विणचेतना देहास कैची श्रीराम, हे येका वेगळे येक करू जाता निरार्थक, उभये योगे कोणी येक कार्य चाले श्रीराम, देहाला नाही चेतना आत्म्यास पदार्थ उचलेना, स्वप्न भोजने भरेना पोट काही श्रीराम, आत्मा स्वप्न अवस्थेत जातो, परंतु देहामध्ये ही असतो। निदसुरेपणे खाजवितो चमत्कार पाहा श्रीराम। अन्नरसे वाढे शरीर, शरीर प्रमाणे विचार, वृद्धपणी तदनंतर दोनी लाहाना तळती श्रीराम। उत्तम द्रव्य देह खातो, देहयोगे आत्मा भुलतो, विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही श्रीराम। देहाने घेतले विष, आत्मा जाये सावकास, वाढणे मोढणे आत्मयास नेमस्त आहे श्रीराम। वाढणे मोढणे जाणे येणे सुख दुःख देहाचे निगुणे, नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे श्रीराम। वारुळ म्हणजे पोकळ, मुंग्यांचे मार्गची सकळ, तैसेची हे केवळ शरीर जाणावे श्रीराम। शरीरी नाडीचा खेटा, नाडीमध्ये पोकळ वाटा, लहान थोर सगटा दाटल्या नाडी श्रीराम। प्राणी अन्नोदक घेतो, त्याचा अन्नरस होतो, त्यास वायो प्रवर्ततो श्वासोश्वासे श्रीराम। नाडीद्वारा धावे जीवन, जीवनामध्ये खेळे पवन, त्या पवना सरिसा जाण आत्मा हे विवरे श्रीराम। तृषेने शोकले शरीर, आत्म्यास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवी उदकाकडे श्रीराम। उदक मागे शब्द बोलवी, मार्ग पाहोन शरीर चालवी, शरीर अवघेच हालवी प्रसंगानुसार श्रीराम। क्षुधा लागते ऐसे जाणतो, मग देहाला उठवितो, आच्या वाच्या बोलवितो ज्यासी त्यासी श्रीराम। बायकात म्हणे जाले जाले, देह सोवळे करून आणिले, पायात भरून चालविले तातडी तातडी श्रीराम। त्यासी पात्रावरी बैसविले, नेत्री भरोन पात्र वाहिले, हाता करवी आरंभिले आपोषान श्रीराम। हाता करवी ग्रास उचलवी, मुखी जाऊन मुख पसरवी, दाता करवी चाववी नेणे नेटे 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 श्रीराम। आपण जिव्हेमध्ये खेळे, पाहातो परिमळ सोहळे, केस काढी खडा काळे तत्काळ धुंके श्रीराम। आळणी कळता मीठ मागे, बायलेशी म्हणे आगे कांगे, डोळे ताऊन पाहो लागे रागे रागे श्रीराम। गोडी लागताच आनंदे, गोड नसता परमखेदे, वाकडी गोष्टी अंतरी भेदे आत्मयासी श्रीराम। नाना अन्नाची गोडी, नाना रसे स्वाद निवडी, तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी श्रीराम। मिरपुडी घातली फार, कायसे करीते खापर, जिव्हे करवी कठिणोत्तर बोलवी रागे श्रीराम। आज्य उदंड जेविला, सवेच तांब्या उचलिला, घळघळा घेऊग लागला सावकास श्रीराम। देही सुख दुःख भोगता, तो एक आत्माची पाहाता, आत्म्याविण देहवृथा मळे होये श्रीराम। मनाच्या अनंत वृत्ती जाणणे तेची आत्मस्थिती, त्रैलोकी जितुक्या व्यक्ती तदांतरी आत्मा श्रीराम। जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा नाना रूपे श्रीराम। हुंगे चाखे ऐके देखे, मृद कठीण बोळखे, शीत उष्ण ठाऊके तत्काळ होये श्रीराम। सावधपणे लाघवी, बहुत करी उठा ठेवी, या धूर्ताच्या उगवी धूर्तची करी श्रीराम। वायो सरिसा परिमळ येतो, परी तो परिमळ वितळो न जातो, वायो धुळी घेऊन येतो परी तेही जाय श्रीराम। शीत उष्ण वायो सरिसे, सुवासे अथवा कुवासे, असिदे परी सावकासे तगणे न घडे श्रीराम। वायो सरीसे रोग येति, वायो सरीसी भूते धावती, धूर आणि धुकटे येति वायो सवे श्रीराम। वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तगेना, आत्म्याची चपळता जाणा अधिक आहे श्रीराम। वायो कठिणास आडतो, आत्मा कठिण भेदून जातो, कठिण पाहो तरी तो छेदेहिना श्रीराम। वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मोनेची अंतरी समजे विवरो न पाहता श्रीराम। शरीरास बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे जाले समाधान श्रीराम। देहा वेगळे उपायनाना, करिता आत्मयास पावेना, समाधान पावे वासना देहाचे नि श्रीराम। देह आत्मयाचे कौतुक पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आडणुक आत्मयास होये श्रीराम। एक असता उदंड घडे, वेगळे पाहाता काहीच न घडे, विवेके त्रैलोकी पवाडे देहात्मयोगे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मविवरण नाम समास नववा, श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक तेरावा, समास दहावा, शिकवण निरूपण। श्रीराम पाले माळा सुमन माळा, फळमाळा बीजमाळा, पाषाणमाळा कवडे माळा सूत्रे चालती श्रीराम। स्फटिकमाळा मोहरे माळा, काष्ठमाळा गंधमाळा, धातुमाळा रत्नमाळा, जाळ्या बोली चांदोवे श्रीराम। परी हे तंतूने चालते, तंतू नसता विष्कळित होते, तैसे म्हणो आत्मयाते तरी साहित्य न पडे श्रीराम। तंतू स मणी वोविला, तंतू मध्ये चिराहिला, आत्मा सर्वांगी व्यापला पाहाना का श्रीराम। आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काये चळो जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य नकडे घडे श्रीराम। नाना वल्लीत जळांश, उसा मध्ये दाटला रस, परी तो उस आणि बाकस एक नवे श्रीराम। देही आत्मा देह अनात्मा, त्याहूनि परतो परमात्मा, निरंजनास उपमा असेचिना श्रीराम। राया पासून रंकवरी, अवघ्या मनुष्यांशिया हारी, सगट समान सरी कैसी करावी श्रीराम। देव दानव मानव, नीच योनि हीन जीव, पापी सकृती अभिप्राव उदंड आहे श्रीराम। एकांशे जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले, एका संगे मुक्त केले एका संगे खरव श्रीराम। साकर माथी पृथ्वी होये, परी ते माती खाता न ये, गरळ आप नव्हे काये परी ते खोटे श्रीराम। पुण्यात्मा आणि पापात्मा, दोही कडे अंतरात्मा, साधू भोंदू सीमा सांडूच नये श्रीराम। अंतर एक तो खरे, परी सांगाते घेऊ न येती महारे, पंडित आणि चाटे पोरे एक कैसी श्रीराम। मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी श्रीराम। भागीरथीचे जळ आप, मोरी संवदणी तेही आप, कुश्चळ उदक अल्प सेववेना श्रीराम। या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध, वीतरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे श्रीराम। शूराहून मानिले लंडी, तरी युद्ध प्रसंगी नरकाडी, श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे श्रीराम। एका उदके सकळ झाले, परी पाहोन पाहिजे सेविले, सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण श्रीराम। जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परी वमनाचे भोजन करिता न ये श्रीराम। तैसे निंद्य सोडून द्यावे, वंद्यते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम। उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठास ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेविले श्रीराम। सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण नीतिन्याये श्रीराम। वर्तायाचा विवेक राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्यश्लोक करीत जावे श्रीराम। मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू श्रीराम। मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुरतो चतुरांग जाणे इतरती वेडी श्रीराम। वेड्यास वेडे म्हणो नये, वर्म कदापि बोलो नये, तरी चघडे दिग्विजये निस्पृहासी श्रीराम। उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणवनी करणे येथा सांग, प्राणीमात्राचा अंतरंग होऊन जावे श्रीराम। मनोगत राखो न जाता, परस्परे होये अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही श्रीराम। या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त वोढो न येती श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास दहवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ।